धावतो येणा माय, हरणीला कर वारणीला धावतो येणा माय।
आग जरा समजून घ्यायचं पिल्या,
सांगते तुम्हाला आज नवरा म्हणायची सुद्धा वाटते मला लाज।
जसं काय तुझ्यामुळे माझा रुबाबच वाढलाय।
अहो लेडीज सहन केलं सांगते तुम्हाला आज नवरा म्हणायची सुद्धा वाटते मला लाज।
लय तोंड सुटलं तुला बोलायला आज, आज वरी करता आली सराणी वाणी राज।
किती बी लावलं नादी तरी मी ऐकून घेणार नाही, किती बी लावलं
माझ्या हरणी ग कर भरणी ग धावतो येणा माय, माझ्या हरणी ग कर भरणी ग धावतो येणा माय।
अरे 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 तू तर लय आवाज काढायला लागलीस।
माझ्या आयुष्याची लागली या वाट, कशी काय देवान बांधली या गाठ।
अगं मीच म्हणून तुला नांदवली।
माझ्या आयुष्याची लागली या वाट, कशी काय देवान बांधली या गाठ।
ए पूर्व लागला तुझा किती मी अपाट, खोट नको बोलू नाही तर फोडी न मुस्काट।
माझं नशीब फुटक दोष देऊन फायदा काय, माझंच नशीब फुटक दोष देऊन फायदा काय।
माझ्या हरणी ग कर भरणी ग धावतो येडा माय, माझ्या हरणी ग कर भरणी ग धावतो येडा माय।
अग तुझी लय मस्करी करू वाटती मला।
जाऊन भेटतो आप्पा बनसुडे रावाला, घेऊन पैसे नेतो यरमळा गावाला।
नाही बाबा
हो, जाऊन भेटतो आप्पा बनसुडे रावाला, घेऊन पैसे नेतो यरमळा गावाला।
तुमच्यावरच प्रेम राया ठावया जीवाला,
अरे बापरे
चला संगतीला घ्या केशवाला।
हाऊस तुझी पुरवायला साजन तुझा हाय,
अहो चला चला आता, चला चला आता पाहूया येडा माय।
अग चल ग माझ्या राणी तुला धावतो येडा माय।
तुमच्या सारखा नवरा भेटला माझी ही पुण्य।
अग नशीब वाला तू,
सारखा नवरा भेटला माझी ही पुण्य।
अग आताच्या आता नेऊन तुला धावतो येडा माय।
चला चला आता, चला चला तुम्ही पाहूया येडा माय।
माझ्या हरणीला कर भरणीला धावतो येडा माय।
चला तुम्ही चला चला आता पाहूया येडा माय।
चल ग माझ्या राणी तुला जाऊ तो येडा माय।